స్వయం ప్రకాశం పావనం పరమం శాంతం పావసేవాసి సోహం సిద్ధి సంపన్నోస్థిత ఈతరాగో విశేష శ్రీగురు సాక్షీ స్వయం या महिन्यातला चौथा शनिवार आपला अनुषंगिक साधनेचा दिवस आहे. स्वरूपानंदांच्या स्वरूप पत्र मंजुषा ग्रंथात 55 क्रमांकाचं पत्र त्याचा मूळ क्रम साधने करता थोडासा बदलून मी आधी वाचून दाखवतो. असो स्वस्ती क्षेम तुम्हाला लागी आता न करावी चिंता प्रयाणींची गुरुपुत्रा लागी देहांतीची व्यथा न बाधे सर्वथा ऐसे जाण आला तरी येवो सुखे अंतकाळ प्रपंचाचा खेळ पूर्ण झाला देह पराधीन असो वा स्वाधीन मी तो देहाहून वेगळाची ऐसे सर्व काळ घडावे चिंतन मन व्हावे लीन आत्मरूपी आत्मरूप हेची माझे मूळ रूप स्वभावे अरूप असे जे का सोहम भजनाचा घेई एक छंद जेणे भवबंध दूर होई मन पवनाचे घेवोनी सहाय्य अभ्यासे तन्मय होऊ तेथे ऐसी सर्व काळ असावी धारणा गुंतवावे मना सोहम ध्यानी येथे सर्व कर्मी राहू अनासक्त ऐसी सर्व काळ असावी धारणा गुंतवावे मना सोहम ध्यानी देह पडो राहो आता पुसे कोण मी तो ज्ञान घन आत्मरूप. या ओव्यांच्या संदर्भात आपण साधना करणार आहोत. पुढे देखील पत्र आहे आणि या पत्रांचा मूळ जो क्रम आहे ओव्यांचा तो थोडासा बदलून घेऊन मी वाचलेला आहे. पुढच्या ओव्या वाचतो. येथे सर्व कर्मी राहू अनासक्त ठेवू वृत्ती शांत सुख दुःखी प्रपंच उपाधी ठाईंच्या ठाईच ठेवून या साच जैसी तैसी मग आनंदाने पुन्हा घेऊ जन्म जेथे समागम सज्जनांचा करू वेदाभ्यास लेवू ज्ञान लेणे जेणे योगे जिने धन्य होई स्वामी म्हणे सुखे जोडू परमार्थ सद्गुरु समर्थ पाठी राखा. या स्वरूपानंदांच्या पत्राच्या अनुषंगाने आपण साधना करणार आहोत. ही साधना कशाच्या तरी अनुषंगाने असल्यामुळे याला अनुषंगिक साधना असं आपण म्हणतो आहोत. आपण लक्षात ठेवू की ही साधना मुख्य साधना म्हणून आपल्याला पाहिजे नाही, परंतु जे रोज ध्यान करतो त्या ध्यानाला मदतनीस होण्यासाठी, मदतगार होण्यासाठी म्हणून ही साधना आहे. रोज आपण ध्यान करतो म्हणून अनुषंगिक साधना आहे. अनुषंगिक साधना ही मुख्य साधना नाही. तसंच ही साधना मी तुमच्याकडून करून घेत असल्यामुळं असं वाटण्याची देखील एक शक्यता आहे की सूचना देऊन करून घेण्याची अशी एक साधना पद्धत निर्माण झालेली आहे. तसंही मला करायचं नाहीये, तरी देखील याच्यातलं प्रत्येक चरण आठवून एकदा पत्र वाचल्यानंतर त्या चरणाप्रमाणे साधना करून त्याचं पुढचं चरण, त्याच्याही पुढचं सांगितलेलं असं सगळ्यांकडून एकत्रित जर करून घ्यायचं असेल तर त्याकरता मला मध्ये थोडस बोलणं आवश्यक आहे. पण एखाद्याला जर हे सगळं कोणत्या क्रमाने करायचं असं लक्षात आलं तर सूचना देऊन करण्याची गोष्ट अशी या साधनेची पद्धत असण्याचं काही कारण नाही. ही साधना करण्यासाठी म्हणून आपल्याला स्वरूपानंदांचं ऐकायला लागेल. त्यांनी जे जे करावं म्हणून सांगितलंय ते आपण करणार आहोत, ही पहिली गोष्ट. त्यामुळे स्वरूपानंदांच्या विचारांना आपण अनुसरणार आहोत, हे एक. दुसरं म्हणजे त्यांची नेहमी बोलण्याची पद्धत ही अज्ञार्थी कधीही नसे तर विद्यार्थी ते बोलत असत. अशा प्रकारे करावं असं वाटतं, अशा प्रकारे करा असं ते कधी बोलत नसे, असं त्यांची बोलण्याची रीती होती. पण पत्र हे कधीही म्हटलं तरी स्पेसिफिकच असणार असं असल्यामुळं फार दुर्मिळ असे त्यांचे शब्द प्रयोग असं करावं असे या पत्रांमध्ये स्पष्टपणाने येतात. जसं सोहम भजनाचा घेई एक छंद जेणे भव बंध दूर होय. सोहम भजनाचा छंद धरावा असं वाटतं अशीच शब्द योजना नाही. असं असल्यामुळं हेच स्वरूपानंदांनी सांगितलं तसं आपण करतो आहोत. आपल्या सगळ्यांना डोळे मिटून बसायचं आहे. स्वरूपानंदांना आपल्या मनसाक्षीसमोर आपण आणणार आहोत. पावसला देसाईंच्या पडवीमध्ये, पडवीत असलेल्या खोलीत, पलंगावर अविचल निश्चल ताठ मांडी घालून बसलेली कृष देहयष्टी असलेली अत्यंत प्रसाद ज्यांच्या चेहऱ्यावर आहे अशी मूर्ती, अंतर्मुख आत आनंद शोधणारी आणि बाहेर साक्षीत्वाने राहिलेली अशी. स्वरूपानंदांना आपण अशी प्रार्थना करू. आपल्या इच्छेप्रमाणे आपण जसं सांगितलेलं आहे तसं ही साधना आम्ही करणार आहोत. स्वरूपानंद म्हणतात असो स्वस्ती क्षेम तुम्हाला आता, असो स्वस्ती तुम्हाला आता, तुमचं कल्याण असो असो स्वरूपानंद आपल्याला म्हणताय, असो क्षेम तुम्हाला आता, तुमचं कुशल असावं, तुमचं क्षेम कुशल असावं, तुमचं कल्याण आणि कुशल असावं असं स्वरूपानंद आपल्याला म्हणत आहे. पुढे ते असं म्हणतात, न करावी चिंता प्रयाणींची, देह त्यागाची चिंता करू नये, न करावी. देह हा जाणार असल्यामुळं आणि ते अटळ असल्यामुळं चिंता केली तरी जाणार, चिंता नाही केली तरी जाणार. गुरुपुत्राला देहांतीची व्यथा न बाधे सर्वथा ऐसे जाण, असं जाणं जो गुरुपुत्र आहे त्याला देहांतीची व्यथा नाही असं स्वरूपानंद आपल्याला म्हणतात. आपण गुरुपुत्र आहोत, आपल्याला देहांतीची व्यथा नसावी. आपण देहाच्या अंताबद्दल निधडे हो, आला तरी येऊ सुखे अंतकाळ, केव्हाही अंतकाळाला तरी आपण तयार आहोत असं आपण आपल्या मनाला बजावू. याच कारण आपण गुरुपुत्र आहोत. सद्गुरूंनी आपल्याला उपदेश केलेला आहे की ते परमात्म तत्वच तू आहेस, तू देह मन बुद्धी नाहीस. मृत्यू देहाला, मी अविनाशी, देह विनाशी. मी चैतन्य रूप, देह जड. मी अव्यय, देहाला व्यय. मी निराकार, देह आकारवान. मी जन्म मृत्यू रहित, देह जन्म मृत्यू या गुणांना. स्वरूपानंद आपल्याला गुरुपुत्र म्हणतात. माता पित्याचे पुत्र हे मरणधर्मी, गुरुपुत्र हा अमर. आपण जेव्हापासून गुरुपुत्र झालो मरणाचं भय नसाव. याच कारण सद्गुरूंनी ते परमात्म तत्वच तू तत्वमसी असा उपदेश आपल्याला. थोडा वेळ चिंतन करू की आपण गुरुपुत्र आहोत. या शब्दातच मोठा आनंद आहे. गुरुपुत्र या शब्दातच निश्चिंतता आहे. सद्गुरूंचे अंकित सद्गुरूंनी उपदेश केले. सद्गुरूंनी अंगीकारले. देहाहून अत्यंत वेगळे सच्चिदानंद अविनाशी चैतन्य रूप आनंद शांत स्वरूप आपण गुरुपुत्र सद्गुरूंनी अंगीकार जन्म केला असे देहापेक्षा वेगळे अधिक आपलं स्वरूप अविनाशी चैतन्य आनंद शांत गुरुपुत्र सद्गुरूंनी ज्यांचा अंगीकार केला असे देहापेक्षा वेगळे विनाश चैतन्य आनंद शांत दोन तीन मिनिटात मी बोलणार नाही. त्याप्रमाणे चिंतन करायचं आहे. चिंतनात वाक्य घोकंपट्टी प्रमाणे म्हणून शब्द समजून शांतपणाने आठवत त्या भावाशी तन्मय होत चिंतन करा. आपण गुरुपुत्र सद्गुरूंनी अंगीकार केले देहापासून वेगळे मृत्यू देहाला देह म्हणून आहे. प्रपंच देहाचा माझा नाही. आला तरी येव सुखे अंतकाळ, प्रपंचाचा खेळ पूर्ण झाला. देह मन बुद्धीचा खेळ संपला, प्रपंचाचा खेळ संपला. मी अविनाशी. आनंद शांत देहातून वेगळा आत्मा आत्मा मृत्यू देहाला प्रपंचापासून सद्गुरूंनी अंगीकार केलेला देहापासून अलिप्त मृत्यू देहाला मी अविनाशी चैतन्य आनंद शांत प्रपंचापासून वेगळे आत्मा अधिक 2-3 मिनिट मी काही बोलणार नाही. चिंतन कर आत्मरूप हे जी माझे मूल रूप अविनाशी सत्ता मात्र चैतन्य प्राणी व मात्र अविनाशी चैतन्य असल्यामुळे आनंद शांत आनंद शांत प्रेम सुख हे माझं मूळ रूप आहे. देह मनापेक्षा वेगळा अधिष्ठान सत्ता मात्र चैतन्य जाणीव मात्र अविनाशी चैतन्य स्वरूप असल्यामुळे आनंद शांत स्वर प्रेम सुख प्रमुख चिदानंद आत्मा हे मात्र तोच मी परमात्माच मी चैतन्य सत्ता मात्र ज्ञान आनंद शांत सुख स्वर परमात्मा हे माझं परमात्मा आणि मी एक सोहम हंसः परमात्मा की तुच्छ सोहम हमसा। अविनाश चैतन्य सत्ता मात्र ज्ञान रूप आनंद शांत प्रेम सुख रूप परमात्मा। सोहम हम सहा बंधिनीत चिंतन अविनाशी चैतन्य अधिष्ठान भूत ज्ञान रूप आनंद शांत प्रेम सुख सोहम हमसा। दोन पुराया आणि नाक ज्या ठिकाणी एकत्र मिळतात त्या ठिकाणी आतून आपण लक्ष द्यायला सुरुवात करू। अविनाशी चैतन्य रूप आनंद शांत सुखरूप आपण गोया आणि नासिका ज्या ठिकाणी एकत्र मिळतात लक्ष देऊन आपल्या स्वरूपाचं भान ठेवून लक्ष देतो अभिमाशी चैतन्य आनंद प्रेम शांती त्या ठिकाणी मंद चाललेला श्वास जाणले नाकापाशी नाक जिथं दोन भुवयांपासून येऊन मिळालं तिथं श्वास घेताना श्वास सोहम भावाने स्वरूपाचं असणार आपल्या स्वरूपाची आठवण ठेवा आणि सोहम शब्द देखील श्वासाबरोबर किंचित श्वासाबरोबर विचार आठवणीसहित श्वासावर लक्ष ठेवणारे आपण परमात्म्याशी मुळातच सदाकार सच्चिदानंद सोहम तोच मी आता शब्द श्वासावर पाहतो मना पवनाचं सहाय्य घेतलेलं आहे परमात्मा मी अशी आठवण लक्ष्य ठेवणारा परमात्मा भगवान आहे. अविनाशी चैतन्य आपल्या स्वरूपाचं स्मरण सुखम भावाने करतो आहे. दोन भुवया आणि नाक जिथे मिळणार तिथे श्वासाकडे लक्ष देणारा पुस्तकाच्या ओकळीमध्ये परमात्मा भाव युक्त जाणीव स्वरूप चैतन्य स्वरूप आनंद शांत स्वरूप असा परमात्मा मस्तकाच्या पोकळीमध्ये आता स्वतःकडेच लक्ष देऊन थांबलेला आहे. आज्ञाचक्रमध्ये सोहम श्वासावर अनुसंधान नाही. श्वासाकडे दुर्लक्ष परमात्म स्वरूप असलेल्या शुद्ध जाणीवे आपल्या परमात्म स्वरूप स्वरूपाकडे लक्ष लक्ष देणारा लक्षात घेत आहे परमात्मा. ध्याता परमात्मा ध्येय स्वरूप तरीही प्रत्येक क्षणानंतर ध्यात्याने परमात्मा स्वरूप असलेल्या ध्यात्याने परमात्म्याला ध्येय करायचं आहे आणि त्याच्याशी अन्वयता अनुभवायची आहे. आत्मा परमात्मा स्वरूप सच्चित आनंद शांति प्रेम सुख लक्षित करता है परमात्मा। प्रयाण अपन ज्ञान हा बोध कायम ठेवून आपल्याला हळूहळू जागृत देह भानावर येत आहे प्रथम अपने श्वास अपने में समझते हैं। देखा समझे परिसर हलो हलो समझे मन समोर ध्यानापूर्वी आपण ज्यांचा आठव केला त्या स्वामी स्वरूपानंदा आपण परत पाहतो नमस्कार स्वरूपानंद पिता असो स्वस्ती क्षेम तुम्हाला द्या तुमचं कल्याण असो तुमचं कुशल असो आपली तह तुमची एकमेकांवर चढून आपल्या चेहऱ्याला डोळ्याला स्पर्श करत हळूहळू बोलून आपण जी साधना केली ती परत एकदा मी वाचून दाखवतो असो स्वस्ती क्षेम तुम्हाला द्याता न करावी चिंता प्रयाणांची गुरुपुत्रा लागी देहांतीची व्यथा न बाधे सर्वथा ऐसे जाण आला तरी एवो सुखे अंतकाळ प्रपंचाचा खेळ पूर्ण झाला देह पराधीन असो वा स्वाधीन मी तो देहाहून वेगळाची ऐसे सर्व काळ घडावे चिंतन मनोभावे लीन आत्मरूपी आत्मरूप हेच माझे मूळ रूप स्वभावे अरूप असे देका सोहम भजनाचा घेई एक छंद जेणे भवबंध दूर होईल मन पवनाचे घेवो मी सहाय्य अभ्यासे तन्मय होते ऐसी सर्व काळ असावी धारणा गुंतवावे मना सोहम ध्यानी देह पडो राहो आता पुसे कोण मी तो ज्ञान घन आत्मरूप अशी साधना आपण केली याच्या पुढचं देखील पत्र आहे ते असं म्हणतात की येथे सर्व कर्मी राहू अनासक्त ठेवू वृत्ती शांत सुख दुःखी इथून गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते सांगतात सर्व कर्मांमध्ये अनासक्त राहून कारण आपण देह नाही हे समजलं सुख दुःखाच्या वेळेला वृत्ती शांत ठेवू प्रपंच उपाधी ठाईच्या ठाईच ठेवून या सात जैसी पैसी आनंदाने पुन्हा घेऊ जन्म आता जणू आपण देह ठेवलेला होता प्रयाण झालेलं होत आणि परत आपण डोळे उघडले हात आपल्याला मिळालेला परत जन्म जेथे समागम सज्जनांचा आपल्या अवतीभोवती सगळे सज्जन बसलेले आहेत करू वेदाभ्यास ज्ञान लेणे जेणे योगे जिणे धन्य होईल स्वामी म्हणे सुखे जोडू परमार्थ सद्गुरु समर्थ पाठी राखा बोला कुंडली कवरदे हरे श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय।